प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर रीते मेवा स्वागत है यू पाकु माशा है यू के इत कार्यक्रम ते में कुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम केंजन वालेडिट इत कार्यक्रम तेम यह सप्ताह स्वागत है अनि अमट आशा क्या तोलम कि इमट सब प्रभु ईशु न दया ते अच्छा बल होयीट होए उन्डत कार्यक्रम तुन केंजन बात ते मिया न डूमते बोने भी बढ़ांगे भी प्रभु ईशु न बरकत पुटता होए या फिर परमेश्वर दाव मिया जिंदगी ते बांगे अचरस त काम की तोल होए ते इमट माकुन जरूर बतेगी किट ते इवन अमट सब मिले मासे कुन परमेश्वर दाउन धन्यवाद सी कम अमट अपनो नेट आयत बाइबल अध्ययन का कार्यक्रम तुन मुन्ने बड़े किता के सबसे पहले प्रभु ईसुन से प्रार्थना की कम इत पूरो दुनिया तुन घड़े कहन वाले मौल सच्चो अनि जीव तो प्रभु नी अमर निकुन सच्चो मंतल खूब धन्यवाद से आतोड़म बड़े की इमा माकुन पिजड़ा दियंग ने पिजड़ा महीना ते उन्हें पिजड़ा साल ते खूब अच्छा वालो इरती उन्डे मावा जिंदगी ते उन्दी उन्डे नयो दिया तुन जोड़े किसी सीती प्यारो प्रभुनी इत घड़ी ते मावनी से बिनते कि नेटंग निवा यु सच्चो अनी जीव तो वचन कनो ओंडे भी पड़ा गहरो तल पुनन लाई माव मदद कीम धन्यवाद प्रभुनी इम मावा बिनती तुन केंस थी अमट निकुन सब माध्यम लाई धन्यवाद सीता के एदिंतीतुन यीशु मसीह नाम ते तलक की तुना आमिन। प्यारो भैडी टन से लखनीट अने निर्णय मट अपनो कार्यक्रम ते पुरानो नियम तल जकरियन किताब तले अदेना तेरा पाटता उन्दी वचन तल अरिकुन संयु वचन लुगुस निर्णय मट विचार की कम अने अन्ना आशा क्या तुना की इमट सब भई इत कार्यक्रम तुन केंजन लाई तैयार हई ठोए बहुन की मठ पुन तोड़ की इव द्यंग ने मठ अपनो बाइबल अध्ययन तक कार्यक्रम ते पुरानो नियम तल जगरिया ना भक्ता ना किताब ता उन्दिखाक नल अध्ययन तुन किसरे मातोड़म अने नेट अला मठ इत किताब ता तेरा पाठ तुन शुरू किसरे मातोड़म। प्यार दोस्ता लुड़ेट इमट इंगा लुगुस अध्ययन ते इत पुंजी ये तिट हुए कि इत किताब सच्चो उन्दी खास किताब आंद मगर इत उन्दी इतल किताब आंदु बदन परो पढ़े मान वाले अनि प्रचार कहन वाले बिल्कुल ही कम ध्यान से आतोड़े साल ते ऊंचा कावा खजूर कुना इतवार नेटी मौका पुट्टी दते बपोड़े बपोड़े प्रचार कहन वाले ईपीडल प्रचार किसी से आतोड़ हिले ते इतने खाक बोले भी ज्यादा ध्यान हिले से बोल मगर अन्ना इत किताब तुन खूब पसंद क्या तो ना अनि जितो भी कावा इदन पढ़े माई तो ना तेना कुन नयो नयो मादिंग करिता ने नल पुट्टी तंगई अने अन्न चाहे माय तुना की बेना मतलब इत किताब तलाई हयो अदन में कुन विवेक का पिजड़ा पाठ ते अमटुंदी हिकमत तसी दो उन्नति तुन उड़ता बदे न शुरुआत मसीह न पहलो का वा वाय न संग ने आईता है तनमो पहलो का वाय न बखते वो लुंदी गधा न पिलत पर रो उच्ची कुन यरूशलम तरोपा सोड़ीसी मत्तोल अन्यगवन चांदी तडेडा भी संग सिकंग ने बमसी वाटी तोड़ यानी के प्रभु सुमसी तुन चांदी न डेडा भी संग सिकंग ने बमसी से आतोड़ाई प्रभु सुमसी ना इत पहलो काव वायना जकरेल भक्ता ना वैतल वाले सच्चो मंदी तसिरप उन हिस्सा तुन पूरो की आताई अनेद उजागर आई ताई की जकरिया ना वैतल वाले मंदी ता दूसरो हिस्सा मसी ना दूसरो कावा वायन पर रो पुरवायल वो न पहलो कावा वायन बखते वो लोगोड़ मानेले के वोड़ वलुंदी तोल महतन वाले न रूप ते अरिकुन वासी तोल बोल के तन वो भेंडा हिन्नल अपनो जान तुन भी सीसी सी तोल पर वोन मानेले के वोड़ अन्य असल ते वायन वाले बखते उन्दे दूसरो महतन वाले ना वायन पक्को आसी हत्तु मगर वो लबे लुगुस हैले वायोल अनि वोल अपोड़ लुगुस उजागर हैले अनल बपोड़ लुगुस की मसीनोड विश्वासी मंडली ये धरती तल अलग हैले अनल वोल भर में किस्तन वाले झूठो महतन वाले मदानुल वो लालसी मदानुल अनि वोल पड़ा भयंकर दुख तब भगते इसराइली जाति अनि दुनिया तुन महतानुल पुरो छुटकारा अपोड़ आयल बपोड़ की प्रभु यीशु मसीह धरती पर रो दोबारा वायनुल अने तन वो राजपाट तुन घड़े क्या नुल सिर्फ यीशु मसीह ले ए धरती पर रो शांति था राज तचिसा के माई तो लई दुनिया तोड़ लई ये मुखिया लोड़ दूसरो देश ने हंतोड़ अने लई ये लई दियंग ना सफर किसी कुन शांति तथा ना कोशिश क्या तोड़ाई दूसरो देश ने हंदा ना उड़ा इधिक मत इद्यमन ताई की दुनिया ते शांति वाई मगर अबे लोगो शांति यानी न्यायपूर्व रीति तलाई लेवायो प्रभु यीशु मसीह ना पैदा आए ना बखत स्वर्गदूत इत पाटा तुन वार तोड़ की बादुड़े परमेश्वर ता महिमा नी धरती पर रो मानवालुड़े शांति आई जेन तल वोल खुश आयोल परमेश्वर वोड़ से खुश आई तो लई बुना के जीवते मेल अलमनो ए धरती पर सिर्फ यीशु मसीह ले आंदोल बोल की हमेशा ता शांति तच्ची सके माई तो लई वोल खुश शांति आंदोल वोल शांति तो राजकुमार आंदोल वाइन वाले बखत ता मांदिंग वेतन वाले अने ईपीडल खास जकर एल कार्यक्रम तोन ओंडे भी ज्यादा अच्छा तल बते गया तो लई इत किताब तेब्या मठ दूसरो किताब न लेका राजपाटता खासियत पर ध्यान सी काम राजपाठ तारंग रूपता बारे त्या मठ मुन्ने विलय सो अध्ययन की ताम रेता वाले जगते पुंगारता फूल लागानो ओंडे लंगड़ा लोड डैया नोड अंदा लोड होड़ा नोड नव तो जरूसलम ते सोनू तसड़क मंदानू मगर जब अमट अद्दे ने भारत इवन भटके मासी अंतोड़म अमर अद्दे ना आत्मता रूप तो मरंग से अंतोड़म अमट इत किताब ते धोड़ी तोड़म कदराज पाड़ता सब तल पड़ा खास मांदी मंदाल सच्चाई अने जब अमट इत खास मांदी तल अलग विचार क्या तोड़म ते अमट इद्दे ना आत्मता रूप तो ने मरंग से अंदा तोड़म बहुन की ये लजकाय ने किताब ता आठ पाड़ता मूंद वचन ते अमट पढ़े मातम कि परमेश्वर इहुन वन की तोल क्या ना सियोन ते मलसिवाई का ने यरूशलम ता न डुमते वासकी का अन्य पोड़ यरूशलम सच्चाई ता शहर नी झुंड नोल परमेश्वर ता चोक पाक मट्टा कहल मायल तेगा ध्यान सिमट की यरूशलम सच्चाई ता शहर कहले मायल इत खास मान ध्यान माकुन इत दिन पर रो खास ध्यान सियाना यू निर्णित अबेटा बखत थे ई तलैले मगर वाइन वाले बखत थे जब अगा प्रभु ईसु मसीह न राजपाट मंदल अब वोड़ यरूशलम सच्चाई तहर कहले मायल इगा इदे न संग ने अनाइत भी वन करना चाहे माय तुना की नीटाइत बखत ते तल बेने भी दे सही ले बदन क्या मट सच्चाई तहर इंज सके माय कोम मसीह न राज तुन सच्चाई तल चीने माय नोड़ अने धार्मिक ताउंडे चोक पाक ए देना खासियत मंदाल पवन के मठ तेरा पाठता उन्दे ने रण वचन ते पढ़े माई तोड़म इगा इवन लिखे माता की अद नेटी दाऊद तक खानदान आनी यरूशलम ते मनन वाले ढिनाल ओड़ा पाप अनि मेल नौरान लाई उन्दे पुंगन वाले ढूढ़ा पोंगसुता नोड़ झुड़ू नोल परमेश्वर ता इदे बोली आंद अद नेटी इहुन आयाल क्या ना ए देश तल मूर्ति ना नाम निशानी मिटेक सिवाट का अने फिर बोले भी अवन ख्याल लकीनल अना देश तल न बिड़ुन अने अशुद्ध आत्मा तुन भी लग किसी सी का ते इद रीति तलेगा उल साफ वैश्चर्य माय तो लय की यरूशलम सिर्फ सच्चाई तय शहर अहले बल्कि धार्मिकता उन्हें चोक पाकता भी शहर मंदल अने मुन्ने चौदह पाठ तमा ठुड़कोम की कोडंग न घंटी अनि परमेश्वर ता मंदिर ता बर्तन भी परमेश्वर थे नल चोक पाक मदानू मसीह न राज ताउंदी खासियत इद भी मंदाल की अग्गा वर्रो हेले मन्नल इदन तल आजादी मंदाल इदन अभी मुन्ने चौदह पाठ तमट विचार की कम अधराज पाठ ता खासियत खुशी भी मंदाल बहुन क्या मट येले जकरेन किताब ता दस पाठ ता सारुगनी जोड़ू वचन ते बड़े मातम इमर चाहे तो हुड़सी सके माई तोड़ीत इगा इहुन लिखे माता है कि अने यहूदा न खानदान तुन ताकत वाले बनेगी का अने यूसुफ ता खानदान ता छुटकारा की का नाकुन ओड पर दया वाता है तान हिन्नल अन्ना वोड़ुन वापस मलुच चितत का अने वोड़क नांगे देश कने वोड़ुन बसे की सुका अने वोड़ ई तोड़ आय नोड़ बहुन की अन्ना वोड़ुन बपोड़े छोड़े ही अले केवन हुए बाड़ी क्या ना वोड़क नोल परमेश्वर आंदान अन्य न वोड़क ना किंची जवाब सी का एप्रेमिड शूरबिर्क लेका आयन उड़ानी उड़ा मनता एवं खुश आयल बहुन की अंगूड़ रस्ते आई ताई इधर से कुन वोड़क ना छवंग खुश आयनु अन्य वोड़ा जीवा परमेश्वर ता कारण तल खुश आयल इत परमेश्वर तवायदान वचन तला मटपुन तुड़म की इत बखत बड़ा आनंद उन्हें खुशी था आयल यू सब अधराज पाठ ता आत्मता रूप वाले पांदी गांधू संसार ता सुख ही ले बल्कि खास अंत आत्मता शांति अने परमेश्वर बोलून आत्मता बरकत सैनुल अने ईपे सब तल खास अंत शांति जब यीशु मसीह ले धरती ते अपनो राज पाठ तुन घड़ी कैनुल तो बोल देश देश तोड़ लोगो डल शांतित पर चर्चा क्या नोल अमर जकरिया ना व्यत्तल वाले मांदिते परमेश्वर ता अत्कार्यक्रम ता अध्ययन कीता के वाई तोड़म जो के आखरी ते हमेशा था शांति तोन बने क्या नोल जब प्रभु यीशु मसीह अल पहलो कावे धरती ते वासी तोल ते लोगोड़ वन माने ले के वोड़ बल्कि वन સસ્તો તે મમસીસી તોડ અને પરદેશીડા કૈકને ઉન બૈસુ તોડ બોળ કે ઉન સુલિત પર રો તર ઉચ્ચીસી તોડ ફિર ઉંદે લંબો બખત કઠેમાસી હતો બદેન સંગને જકરિયલ બાંગે વ્યવહાર હેલે કે બોલ બેના બખત તા ભારે તે જકરિયલ આઈલે બહોલ આદાન મસીનોળ વિશ્વાસીડા બખત બાપી કે નાની ઇમટ મંતોળામ અને બપોળીત બખત ભી મારસી દાલ આપોળ બોળુલ આલસી માનમલ વાય નોલ અને ઓલ મેતન વાલેન ઉજાગર કે નોલ ઓલ મસી નોલ ખિલાફ તે આયન વાલે આય નોલ ઓલ રાજપાઠ હૈલે ગળે કે નલ બલ કે પડા દુખતા બખતતા નોલ ઓલ દુનિયત પર દુખોંડે પરેશાની તતા નોલ અને ઓ નૈત કાર્યક્રમ મસીન વાયન પર રોઈ મંદાલ જબ પ્રભુ ધરતીત પર રો રાજપાઠ ઘડે ક્યાની નલ વાય નોલ તેમને તેરા પાઠ ત્યાં માંડ ઇવે માદિન પર રો વિચાર કિસરે માયકોમ માકુન સભ્ય માદિગના અચ્છા તલ મતલબ પુનાના જરૂરી હૈ લઈ જો લોગ ઓળઈ જો કી ઇસરાલ તહે નલ પરમેશ્વર તા એ ધિકમત તા પર રો ભરોસા એલે કેવોડ ઇગા માકુને ધ્યાન સે આના જરૂરી હૈ કી જબ પરમેશ્વર યરુસલમ તા ભારે તે ચર્ચા ક્યા તુલતી ઉના ભારે તે સિર્ફ યરુસલમ હી મંદા તાઈ પ્યારો ભાઈડી ટેન્સેલ અકનિટ બેને ઓંડે દૂસરો દેશ તલ ના તો હેલે મનો માકુ નિદે ના સાબુતિતા જરો થઈલે ના વિશ્વાસાંત કી દેના સાબુતિ ભડકાના મતલબ પરમેશ્વર તવ ચિંતા માંદિતા વ્યવહાર તા રૂપ તે કબૂલ એલે કિયાના માંદી આંદુ બાડકે મટપુન તોળમ કે પરમેશ્વર તવ વચન પરમેશ્વર તા આત્માતા અગવાઈ તલેખે માતાઈ અને યદિ અમટ દેના સાબુતિ તલેખ કી તોળમ તે અમટ અસલતી પરમેશ્વર તા વચન તુન વ્યવહાર તા રૂપ તલ મના ક્યા તોલમ તે સબસે પહેલે અમા ઠોડકોમ કી ઈસુ મસીના દૂસરો કાવા વાયના બખત તે ઇસરાલ તહી નલ બળંગ બાંગે મંદલ યાને કી ઈસુ મસીના દોબારા વાયના ઇસરાલ તહી નલ બળંગ મતલબ રલ તિગ અમટ એદુંદી વચન તુન હુડી તોળમ ઇગ ઇઉન લિખે માતા હી કી અદનેટી દાઉદ તા ખાનદાનની યરુસલમ તે મનન વાલેડ ಹಿನ್ನಲ್ ತನು ಪಾಪ್ ಕನಿ ಮೇಲ್ ನೊರ ನಿನ್ನಲ್ ಉಂದೆ ಢೂಡ ಪೊಂಗಲ್ ಪ್ಯಾರು ಕೆಂಜನ್ ವಾಲಿಡಿಟ್ ಅಮಡ್ ಪುನ್ ತೊಳಂ ಕಿ ಅದನೇಟಿತ ಮದಲ ಪಡ ಭಯಂಕರ್ ದುಃಖ ತದಿಯ ತಲಾಂದು ಅನೆ ಅದನ ಬಾತ್ತೆ ಹಜಾರ್ ಸಾಲ್ಕನ ರಾಜಪಾಠಯ್ಯು ಪ್ರಭು ಯಶುಮಸಿ ಧರ್ತಿ ತೆ ಪಡ ದುಃಖ ತಖತ್ತೆ ಕಟಮಾಯನ ಆಘ್ರಿತ ವಾಯ್ನುಲ್ ಅನೆ ಅಪ್ಪುಳು ಉಲ್ ತನ್ವು ರಾಜಪಾಠ ತುನ್ ಘಳೆ ಕ್ಯಾನುಲ್ ಇದು ವಚನವು ನ ಪೈಲು ಕಾವು ವಾಯ್ನ બારે તૈલે પહેલો કાવા વાયન પર રોવલ દાઉદ તા ખાનદાનની યરુસલમ તે મંદન વાલે ઢેનલ વોળા પાપ કાની મેલ નોરન લાઈ ડોડા હિલે પોંસુવલ બલકે વોળ તુવન માને બેલે કેવળ અને તનવ છુટકારા સ્યાન વાલેન સુલિત પર તરુ ચિસી તોડ ઇદન બારે તે પોલુ ચેલાલ રોમિણ ના કિતાબ તા દસ પાડતા મૂંદ વચન તે ઇહું લિખી તો લઈ કી પરમેશ્વર તલ વાયન વાલે ધરમતુન પુનોળેલે તે તન વય ધરમ તુન બને કે આઈ તોડ અને પરમેશ્વર તા ધરમ તા સિવાય લે કેવળ અને ગૌંદી ઝિરિય તા ચર્ચા ક્યા તોડ એ ઝિરિય બળાંગાંત પ્યાર દોસ્તા લુડી એ પરમેશ્વર તા સુત ક્યાન વાલે શક્તિયાંત જો કિસુલિત પારો મસીન મોત તબાત તે ઉંડલે કે સિધી તોડ પહેલો કાવા વાયન બખત તે ઇસરાયલ તનવ છુટકારા સ્યાન વાલેન ઠોકરે કિસિધી તોડ પરે ધરતી તા પર રો ઉના દૂસરો કા વવાયન પર રો ઝુરિયા વોળ લાઈ ખુલેમાસી અંદાલ તેરા પાટ યરુસલમ તા હિકમત તા કાર્યક્રમ તુનવને બળે કે આતાય અને બારા પાટ તા મઠુરસી તમ કી અદનેટી પરમેશ્વર ઇસરાલ તા પર રો તન વ પવિત્ર આત્મા તન રોહતા નુલ ઇદન ભારત યુએલ ભક્તલ ભી ઇન બતે કી તુલઈ કી ઇદ આદબખાતાન બપોળ ઉંદે ઝિરિયા ઓળિનલ પુંગાલ અનિદ અપોળાયલ બપુળ કી ઓળ ઇદમાને કિસી એ તુડકી ઓળ ખુદ તન વ છુટકારા સ્યાન વાલેન સુલિત પર તરુ ચિસી તોડ અમડ પિજડા કાર્યક્રમ તે હુડતામ કી ઓળ વન ખાક દયા થિનલ ઉડાન ઉડ ગજર સુખ્યાલ તે ઇરાકેટ કિત પરમેશ્વર તા વચનાન અનિદ અટલ વચનાંદુ ઓલિદેન પકો રીતિ તલ પૂરો કેનુલ મસીના દૂસરો કા વાયન પર રો ઇસરાલ તે પડા ભયંકર પસ્તાવા આયાના આળાના કૌવના ಒಂಡೆ ಈತಾಲ್ ರೀತಿತಲ್ ಕಿಲ್ಪೆ ಮಾಯನ ಆಸಿರೇ ಮಾಯಲ್. ಇದಸಲ್ತೆ ಪಸ್ತಾವತ ದಿಯಮಂದಾಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ ಖುದ್ ಓಡ್ನಲ್ ಕನಕ ಸಾಮುಟಲ್ ಪರ್ದ ಅಲಕ್ಕಿಸಿಸಿಯಾಲ್. ಪ್ಯಾರ ದೋಸ್ತಲ್ ಉಡಿಟ್ ಮಾನವನ ಪರೇಶಾನಿ ದಿಮಾಗ್ ತಲೆಯಲ್ಲೇ ಮನ್ನು ವಲ್ಕಿವನ್ನ ಜೀವತಲ್ ಜೋಳೆ ಮಾಸಿ ಮಂತಾಯಿ ಓ ತನ್ವ ಪಾಪನು ಛೋಡಕ್ಯಾ ನಹೆಲೆ ಚಾಯ್ ಮಾಯೋಲ್. ಇದ್ದ ಪರೇಶಾನಿ ಇಸ್ರಾಯೇಲಿ ಲೋಗಳ ಅಭಿಮಂಜಿತ ಇದ್ದ ಮಾಂದಿ ದೂಸರು ಜಾತಿ ವಾಲಡ್ ಪರ್ವಿ ಲಾಗು ಆಯ್ತಾಯಿ. ಬಲ್ಕಿ ಮಾವ ಸಪ್ತ ಪರೇಶಾನಿ ಬಿ ಎದ್ದೇ ಆನ್ ನೀಟ ಬಖತ್ತೆ ಪಳ ಅಚರಜ್ ಬಾಲೆ ಆಂದು ಎದ್ ಬಖತ್ತೆ ಪಾಪ್ ತುನ್ ಬಿ ಪಾಪ್ ಹೇಲೆ ಸಂಜಮಾಯೋಡ್. ಬಲ್ಕಿ ಅದನಚ್ಚ ಸಂಜಮಾಯ್ತೋಡ್. ನೋಡ ಬನ್ಕಿ ತೋಳ್ಕಿ ಇದ ನೌತ ಜಮಾನ ತಮಾಂದಿ ಆಂದು ನೌತ ತರಿಕಾನ್ ಮಗರ್ ಎದ್ದನ್ ತಲ್ ಮಾಕುನ್ ಬಳಂಗೆ ಫಾಯ್ದ ಹೈಲೆ ಅನಲ್ ಮಾಕುನ್ ಜರ್ವ ಥೈ ತನು ಪಾಪ್ನು ಮಾನಿಕ್ಯಾನ ಅನೆ ಪ್ರಭು ಯಸುಮಸೀನ ಮಾಂದಿ ತುನ್ ತನ್ವ ಛೋಟ್ಕಾರ ಸ್ಯಾನ್ ವಾಲೆನ ರೂಪ್ತೆ ಮಾನಕಿಸಿ ಎತ್ತನ. ಅಪ್ಪುಡು ಇದನ್ನ ಬಾತ್ತೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ಖುದ್ ಮಾವಾಂಗ್ ಆ ಧರ್ಮತೋನ್ ಕಾಮ್ಕುನು ಮಾವ ಜಿಂದಗಿತಲ್ ಲಕ್ಕಿಸಿ ಸ್ಯಾನುಲ್ ಅನೆ ಮಾವ ಪಾಪ್ನು ಮಾಪಿಸಿಕೊನ್ ಮಾಕುನ್ ಚೋಕ್ ಪಾಕಿಸಿ ಮಾನಕಿಸಿ ಎತ್ತನೋಲ್. ಇದನ್ನ ಬಾತ್ತೆ ದೂಸರು ವಚನ್ತ್ಯ ಮಟ್ಪಳೆ ಮಾಯ್ ತುಲಂಕಿ ಝುಂಡುನೋಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಇದ್ ಬೋಲಿಯಾನ್ ಅದನ್ನೇಟಿ ಅನ್ನ ಇದ್ದೇಸ್ತ ಸಮೂರ್ತಿನು ನಾಮ್ ನಿಸಾನಿ ಮಟಿಕಿಸಿ ವಾಟ್ಕ ಅನೆ ಫಿರ್ ಬೋಲೆ ಅವೆನ ಖ್ಯಾಲ ಲೆಕ್ಕಿನಲ್ ಅನ್ನ ದೇಸ್ತಲ್ನ ಬಿಡುನ್ ಅನೆ ಬಿಟ್ರೆ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಆತ್ಮತುನ್ ಬಿ ಲಕ್ಕಿಸಿ ಸೀಕ. ಪ್ಯಾರು ಕೆಂಜನ್ ವಾಲೆ ದೋಸ್ತಲುಡಿಟ್ ಈಗ ಇದು ವಚನ್ತೆ ಒಂದು ಬಾರ್ ಫಿರ್ ಅಮ್ಮಟ್ ಅದನ್ನೇಟಿ ಇವನ್ ಇಂಜುಕೊಂಡ್ ಪಳೆ ಮಾಯ್ತೊಳ ಅದನ್ನೇಟಿ ಅನ್ನ ಎ ದೇಸ್ತಲ್ ಮೂರ್ತಿನ ಪಡೋಡ ಮಿಟಿಕಿಸಿ ವಾಟ್ಕ ಅವಂತೋ ಇಸ್ರಾಯೇಲ್ಡ್ ಬೇಬಲೋನ್ ತ ಗುಲಾಮಿ ತಲ್ ಮಲ್ಸಿಕೊನ್ ವಾಯನ ಬಾತ್ತೆ ಪೇನ್ಕನಾನಿ ಮೂರ್ತಿನ ಇವನ್ ಭಕ್ತಿ ಕ್ಯಾನ ಚೋಳಕಿಸಿ ಮತ್ತೋಳ್. ಮಗರ್ ಲಯ ರೀತಿ ತಲ್ ರಿವಾಜ್ ಕನೆ ಉಂಡೆ ಓಳ್ ಈ ಪಿಲಾಕ್ಸಿ ಮತ್ತೋಳ್ ನ್ಯಾಂಡ್ ಬಿ ಯಾನಕಿ ಅದ್ ಬಕತ್ ಲುಗುಸ್ ಬಿ ಓಳ್ ಆತಂಗೆ ಕಾಮ್ಕನೆ ಲಾಕ್ಸಿ ಮತ್ತೋಳ್ ನೇಡ ಬಕತ್ತೆ ಲೈಸೋಳ್ ವಿಶ್ವಾಸಡ್ ಬಿ ಇತಂ ಕಾಮ್ಕನು ಕ್ಯಾತೋಳೈ ಒಂಡೆ ಪರ್ವ ಪರ್ವ ವನ್ಕಿ ತೋಳ್ ಕ್ಯಾ ಮಾಡ್ ಭಕ್ತಿ ಅಲೆ ಕೇವಂ. ಮಗರ್ ಅಸಲ್ ತೆ ಓಳ್ ಇತಂಗ್ ರೀತಿ ರಿವಾಜ್ನು ಮನೆ ಕ್ಯಾತೋಳೈ ಮಗರ್ ಇತ್ತೋಳು ಅನ್ನ ಬತ್ತೆ ಕ್ಯಾನ ಚಹಾಯ್ ಮಾತೋನಕ್ಕೆ ಪರಮೇಶ್ವರಿನ್ ಮಾಂದಿತ್ತಲ್ ನಫ್ರತ್ ಕ್ಯಾತೋಲ್ ಒಲ್ಲಿ ತಂ ಕಾಂಕ್ನು ಹೆಲೆ ಮಾಂಡೋಲ್. ಅನೆ ಮುನ್ನೆ ವಚನ್ ತ ಮಟ್ಪಾಳೆ ಮಾಯ್ತೊಳಂಕೆ ಪರಮೇಶ್ವರ ದಾವ್ ಇಂತೋ ಲೈಕಿ ಅನ್ನ ದೇಸ್ ತೋಣ್ ನಬಿಡುನ್ ಅನೆ ಅಶುದ್ಧ ಆತ್ಮ ತುನ್ ಬಿ ಲಕ್ಕಿಸಿ ಸೀಕ. ಪ್ಯಾರ ದೋಸ್ತಾಲುಡಿಟ್ ಓಣು ನಬಿಡ್ ಜೂಟೋಳ್ ಆಸಿಮತ್ತೋಳ್ ಓಳ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಖಾಕನಲ್ ಸಂದೇ ಸೈಲೆ ಸಿಂದೋಳ್ ಬಲ್ಕಿ ತನ್ವ ಖಾಕನಲೆ ಸಂದೇಶ ತುನ್ ಸಿಂದೋಳ್ ಅನೆ ಜೂಟೋ ಮಾದಿ ವನ್ಕಂದೋಳ್ ಅಶುದ್ಧ ಆತ್ಮ ತ ಮತ್ಲಬ್ ಆನ್ ಪಾಪಿ ಆತ್ಮ ಅಮಡ್ ಬೇನ ದುನಿಯ ತ ಮಂತೋಳ ಈಗ ಐತಂಗ್ ಪಾಕ್ ಮಂತಂಗ್ ಹೈ ಜಾದ ಕಾಮ್ ಕ್ಯಾ ತಂಗ್ ಹೈ ಅನೆ ಅವೆನ ಖಾಕೆ ಮವ ಧ್ಯಾನ್ ವಚನ್ ತ ಲಗೆ ಕ್ಯಾ ತಾಯಿ ಇದನ್ನ ನಲ್ಪಳ ಖಾಸ್ ಆಂದ್ ಕಿ ಜಗತ್ ಪರು ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ವಾಯ್ದ ಕೀತೋ ಲೈ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಹಜಾರ್ ಸಾಲ್ಕನ ರಾಜ್ಪಾಟ್ ತ ಬಖತ್ತೆ ಎ ಧರ್ತಿ ತ ಪರೋಟಲ್ ದುಷ್ಟನಿ ಅಶುದ್ಧ ಆತ್ಮನು ಲಕ್ಕಿಸಿ ಸ್ಯಾನೋಲ್ ಅಂಡ ದೂಸರು ಜಗನೆ ಅಮಟಿ ತಲ್ವಾಯ್ದ ಐಲೆ ಉಡಂ ಸುರಬ್ ಇಗೈ ಪರಮೇಶ್ವರ್ ವನ್ ಕಿ ತೋಲ್ಕ್ಯಾನ ನ ಬಿಡು ನನಿ ಅಶುದ್ಧ ಆತ್ಮ ತುನ್ ಬಿ ಲಕ್ಕಿಸಿ ಸಿಕ. ಯೌನನ ಪ್ರಕಾಶನ್ ತ ಕಿತಾಬ್ ತ 19 ಪಾಠ ತ 20 ವಚನ್ ತ ಯೌನಲ್ ಬತೆಗಾ ತೋ ಲೈಗೆ ಜೂಟೋಡ್ ನ ಬಿಡ್ ಅನೆ ಮಸೀನ ಖಿಲಾಪ್ತೆ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆಡ್ ಧರ್ತಿ ತಲ್ ಅಲಗಾಸಿ ಅಂದೋಳ್ ಅನೆ ಇದ್ದೆನ್ ಪ್ರಕಾಶನ್ ತ ಕಿತಾಬ್ ತ 12 ಪಾಠ ತ ಸುರು ತ ಮೂಂದ್ ವಚನ್ ಬತೆಗೆ ಆತಂಗ್ ಹೈ ಕಿ ಪ್ರಭುನ ಹಜಾರ್ ಸಾಲ್ ಕನ ರಾಜ್ಪಾಟ್ತೆ ಸೈತಾನ್ ತುನ್ ದೋಚಿಸ್ಯಾನೋಳ್ ನೇಣ್ ತು ಬೋಲ್ ಬೇಫಿಕ್ರಿ ತಲ್ ವಲಿದಾ ತೋ ಲೈ ಅಮಟ್ಪುನ್ ತೋಳಂಗೆ ಜೂಟು ನಬಿ ಅನೆ ಮಸೀನ ಖಲಾಪ್ತೆ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆಡುನ್ ಕುಲ್ಲುಂ ಕುಂಡ್ತೆ ವಾಟ್ಸಿಸ್ಯಾನೋಳ್ ಅನೆ ಸೈತಾನ್ ತುನ್ ಬಿ ಕುಲ್ಲುಂ ಕುಂಡ್ತೆ ಯಾನಕ್ಕೆ ಕಿಸ್ತ ಜಿಲ್ತೆ ಫೆಕ್ಕಿಸಿಸ್ಯಾನೋಳ್ ಪ್ರಕಾಶನ್ ತಕ್ಕೆ ತಾಪ್ತೆ ದೇಲೆ ಬತೆ ಕೇವಡ್ ಕೀವೆನ ಆಖರಿ ಬಳಂಗಯ್ಯಲ್ ಮಗರಿಕ ಜಕರೇನ ಕಿತಾಮಾಕುನ್ ಬತೆಗಾ ತೈಕಿ ಅದನೇಟಿ ಅಶುದನಿ ಪಾಪ್ತ ಆತ್ಮನು ಧರ್ತಿ ತಲ್ ಹಟಿಕಿಸ್ಯಾನೋಳ್ ಬಹುನ್ ಕಿ ಲಿಖೆ ಮಾ ತೈಕಿ ಅನ್ನ ದೇಸ್ತಲ್ ನಬಿಡುನ್ ಅನ್ ಅಶುದ್ ಆತ್ಮನು ಬಿ ಲಕ್ಕಿಸಿ ಸಿಕ. प्यारो भैडी डंसे लखनीट तनैण में कुन बड़ा बरकत पुटतु नकुन आशा है कि मैं कुन सब तुन नेटाई उमा दिंग समझते वातंग हो यदि मठ भी प्रभुन पर भरोसा किसी कुन मुन्ने बड़े माई किट अन वोन पर विश्वास की किट तिवोल मे व जिंदगी ते भी पड़ंग पड़ंग अन अच्छा भो काम कुन क्या नुल अन मे जिंदगी ते अज शांति स्यानुल जो कि दुनिया ते मैं कुन बोले भी हल से सके मायोल होंडे दुनिया ते माकुन सब छोड़े के स्यानुल मगर माँ वोल परमेश्वर महान युल बोल बोने भी छोड़े के बोल सब तक की मुड़न वाले प्रभु परमेश्वर आंदुल यदि मड अपनो जीवतुन बोन सिसिसी केट तो मियो जीवतुन वोल पूरो रीतल बदले के स्यानुल इंगे नवड भाईडेट निर्णमी करूं भी पड़ा अच्छा मौका यू कि मड भी सच्चो परमेश्वर तुन आची नट इ दुनिया ते सब इन तोड़े के वड़ूले प्रभु युल तो वोल प्रभु यीशु मसीह लांदुल अनि वोन पर विश्वास कैन वालेड मुन्ने भले माय तोड़ाई अनि वोडुन अद्दे आनंद खुशी पुट्टी ताई जो कि दुनिया ते बोले भी इंसान उन्दे दूसरो तुन हल सके मायोल पर इस सब माकुन परमेश्वर दाव स्यान वाले आंदुल प्यारो भैडी टंसे लकनीट अनि इमट जो अपनो जिंदगी ते करी तोड़ी अब इन दूसरो तुन भी इमट बेचे सिमट इदे प्रभु ना सच्चो मांदी आंदू बाड़ी के परमेश्वर त वचन जीवतो आयु अने सच्चो आयु अने ईगा जितो भी मांदी अमट रोज त दिया ते मिकुम बतेगा तोड़म औ सब प्रभु नंग जीवतो मांदी आंदू प्यारो भैडी तनसे लखनीत ते ना कुन आशाई कि नेटायत कार्यक्रम तुन केंजन जरिया तल परमेश्वर दाव मिकुन सब तुन बरकसीतुल हुई ओंडे यदि कार्यक्रम तुन केंजन बात ते मिया मन ते बांगे भी विचार को वाइतंग होए या फिर मीवा मन ते बांगे भी शंका होए ते इमट माकुन जरूर पूछक सकमाई तोड़ेट उंडा अपनो प्रार्थना निवेदनु माकुन लिखे से कुन जरूर रॉकेट अने अमट मी नल प्रभु ईसुन से हमेशा प्रार्थना क्या तोड़म वोल मीवांग सब मुसीबत नु हटे काने वाले सच्चो ने जीव तो परमेश्वर आंदोल सिर्फ मो आशा मो भरोसा मो विश्वास होने पर मजबूत आना चाहिए तेने टाइम जीव तो वचन के नजरिया तल प्रभु यीशु मिकुन सब तुन बरकत से विल आमीन।
इन्हीं के मावा कार्यक्रम सच्चो सरी केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमट मासे इत पताते संपर्क मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सरी ट्रांसवर्ल रेडियो इंडिया पोस्ट बॉक्स नंबर 102 बेजन बाग नागपुर 440004 महाराष्ट्र पता उन्दी बार उन्दे किंचे नट कार्यक्रम सच्चो सरी ट्रांसवर्ल रेडियो इंडिया पोस्ट बॉक्स नंबर 102 बेजनबाग नागपुर 440004 महाराष्ट्र मावा फोन नंबर 09226738883 मावा ईमेल आईडी gondi@radio882.com मावा ईमेल आईडी उन्दीबार gondi@radio882.com मुन्नेटे कार्यक्रम ते मिसे फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु मिकुन सप्तन बरकत सेवल।